नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पराभूत. प्रसार माध्यमांनी सर्जनशीलपणे काम करण्याची आवश्यकता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांचा 15 फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाचा इशारा. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये 25 सुवर्णपदकांसह महाराष्ट्राकडे सर्वाधिक 113 पदकं. आता सविस्तर बातम्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. 5 तारखेला झालेल्या या निवडणुकीची काल मतमोजणी झाली. यात भाजपला 48 जागांवर विजय मिळाला तर सत्ताधारी आम आदमी पक्षाला 22 जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेस पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. नवी दिल्ली मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांना 4,089 मतांनी पराभूत केलं तर जंगपुरा मतदारसंघातून आपचे मनीष सिसोदिया यांचा भाजपचे तरविंदर सिंह मारवा यांनी अवघ्या 675 मतांनी पराभव केला. दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी कालकाजी मतदारसंघातून भाजपचे रमेश बिदुडी यांच्यावर 3,521 मतांनी विजय मिळवला. दरम्यान 26 वर्षांनंतर पुन्हा एकदा दिल्लीत सत्तेत येत असल्यामुळे भारतीय जनता पक्षात आनंदाचं वातावरण आहे. भाजपच्या दिल्ली कार्यालयासह अनेक ठिकाणच्या कार्यालयात काल कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून विजय साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचं म्हटलं आहे. काल दिल्लीत भाजप मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मतदारांचे आभार मानत दिल्लीला विकसित भारताची विकसित राजधानी करणार असल्याचं सांगितलं. दिल्लीवासियांच्या सेवेसाठी अधिक सक्षमपणे काम करण्यास कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्ली निकालावरून आम आदमी पक्षावर टीका केली आहे. केजरीवाल यांची भाषा प्रामाणिकपणाची असली तरी प्रत्यक्ष कृती मात्र वेगळी होती. मतदारांनी हा फरक ओळखला आणि म्हणूनच केजरीवाल यांची मतं घसरली असं हजारे यांनी म्हटलं आहे. दरम्यान उत्तर प्रदेशात मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे चंद्रभानू पासवान यांनी समाजवादी पार्टीचे अजित प्रसाद यांना 61,000 अधिक मतांनी पराभूत केलं तर तामिळनाडूत इरोड विधानसभा पोटनिवडणुकीत द्रविड मुन्नेत्र कळघमचे चंदीर कुमार व्हीसी यांनी आपल्या विरोधकांवर 91,000 अधिक मतांनी विजय मिळवला. प्रसार माध्यमांनी सर्जनशील राहून काम करणं आवश्यक असून जलद गतीने बातमी देत असताना माहितीच्या मुळाशी जाण्याची आणि खात्री करून घेण्याची वृत्ती तसंच गांभीर्य माध्यमांनी जपलं पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल पुण्यात राज्यातल्या पहिल्या जयपूर डायलॉगच्या डेक्कन समिट कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर आणि जयपूर डायलॉगचे प्रमुख संजय दीक्षित यांनी फडणवीस यांच्याशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जयपूर डायलॉगच्या चांगल्या कार्यासाठी शासन कायम पाठीशी राहील अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नसल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. मात्र अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या काळात वितरित झालेला निधी परत घेतला जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सरकारने लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्याची कृती म्हणजे लाडक्या बहिणींशी केलेली गद्दारी आहे अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे. ते काल मुंबईत माध्यमांशी बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचं काल मुंबईत निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. प्रबोधनकार ठाकरे यांच्या समग्र वाङ्मयाचं संपादन केलेले सावंत यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. सावंत यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 15 फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी इथं पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. ते काल अंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलत होते. 2 दिवसांमध्ये मराठा समाज माध्यमांशी चर्चा करून मुंबईत मोर्चा काढण्याबाबत निर्णयही घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं. यापूर्वीच 7वं आमरण उपोषण स्थगित करताना आपल्या 4 मागण्या तात्काळ मंजूर करण्यात येतील असं आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सांगितलं होतं. मात्र 15 दिवस उलटून गेल्यावरही काहीच निर्णय झाला नसल्याकडे जरांगे यांनी लक्ष वेधलं. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे आणि साधना आमटे यांच्या रूपाने आपण सर्वांनी देव पाहिला आहे असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी म्हटलं आहे. बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आनंदवन इथं 2 दिवसीय मित्र मेळाव्यात ते काल बोलत होते. काल सकाळी वृक्षदिंडीने मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानिमित्तानं अनेक कार्यक्रम परिसंवाद तसंच चर्चा होणार आहेत. शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात काळानुरूप होणारे बदल स्वीकारावे लागणार असल्याचं जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. राहता तालुक्यातल्या राजुरी इथं डाळिंब बहार मेळावा आणि कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचं धोरण उपयुक्त ठरेल असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला. मराठवाड्यात सर्व जिल्हा परिषद कार्यालयांनी 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत लोकाभिमुख पारदर्शक आणि गतिशील प्रशासन राबवून आवास योजना लखपती दीदी योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करावेत असे निर्देश राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं ग्रामविकास पंचायत आणि राजविभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. उमेदमार्फत बचत गटातून उत्पादित झालेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्रीसाठी प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभा करण्यात येणार असल्याचं गोरे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
महिला आता खाद्यपदार्थाच्या पलीकडे जाऊन बचत गटाच्या माध्यमातून खूप चांगले प्रोडक्ट बनवत आहेत आणि त्याचा खूप चांगलं मार्केटिंग करतायत. त्याही संदर्भात आम्ही आढावा घेतला आणि सरच्या माध्यमातून जिल्ह्याला आम्ही एक्झिबिशन घेतो, त्यातून महिलांच्या उत्पादनाला आम्ही मार्केट तयार करून देतो आणि 4 दिवसाच्या त्या कार्यक्रमामध्ये किमान 50-60-70 लाखाचं महिलांचा तयार केलेल्या उत्पादनाचं मार्केटिंग होतं आणि त्यातून महिलांना उत्पन्न मिळतं. आणि हा विषय आम्ही बघितल्यानंतर एक लक्षात आलं की या महिलांना जर कायमस्वरूपी मार्केट आपण तयार करून दिलं सुरुवातीला जिल्हा लेवलला, यातून खूप महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्याला एक उमेद मॉल बांधण्याचा नव्यानं संकल्प केलेला आहे.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने पदकांची 100 पार केली. महाराष्ट्राकडे सर्वाधिक 113 पदकं असून त्यात 25 सुवर्ण, 42 रौप्य आणि 46 कांस्य पदकांचा समावेश आहे. महिला मुष्टीयुद्धात दिव्या पवारनं 45 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं. महिलांच्या सांघिक टेनिसच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राने गुजरातवर विजय मिळवत सुवर्ण पदक जिंकलं. तर पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत तामिळनाडूनं कर्नाटकला हरवून अव्वल स्थान पटकावलं. या स्पर्धेत परभणी जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचा खेळाडू किरण मात्रे याने 10 मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं. किरण हा परभणी तालुक्यातल्या त्रिधारावाडी इथला रहिवासी असून सध्या सेना दलात कार्यरत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 1 दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज ओडिशात कटक इथं होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना जिंकून भारत 1-0 आघाडीवर आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्वागत उपक्रमात काल ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक श्रीकांत सराफ तसंच लेखक माणिक पुरी यांचं व्याख्यान झालं. सराफ यांनी आपल्या तितर बितर या पुस्तकाबद्दल तर पुरी यांनी पक्षी येती अंगणी या पुस्तकाबद्दल मनोगत व्यक्त केलं. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या टाकरवन जवळच्या फुलसिंगनगर तांड्यावर काल खिचडी खाल्ल्याने 11 बालकांना विषबाधा झाल्याची घटना घडली. या बालकांवर माजलगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टर मधुकर घुबडे यांनी दिली. नांदेड जिल्ह्यात गोदावरी काठावर होणारी वाळूची अवैध साठवणूक आणि वाळू उपशावर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत 300 ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून नदी काठालगत विविध गावांमधला अवैध वाळू साठा गेल्या 3 दिवसांपासून जप्त करून कारवाई सुरू आहे. IDBI बँकेच्या CSR फंडातून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या संगणक प्रयोगशाळेसाठी फर्निचर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. काल या कक्षाचं बँकेचे महाव्यवस्थापक रवी अस्वानी यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पराभूत. प्रसारमाध्यमांनी सर्जनशीलपणे काम करण्याची आवश्यकता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये 25 सुवर्णपदकांसह महाराष्ट्राकडे सर्वाधिक 113 पदकं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.